ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
कर्मवीर काकासाहेब वाघ कारखान्याविरोधात दावा दाखल. निफाड येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात नेवासा तालुक्यातील सोनाई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं 1,73,09,117 रुपये वसुली संदर्भात रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना आणि अवसायक यांच्या विरुद्ध दावा दाखल करण्यात आला आहे. दिवाणी न्यायालयात मुळा सहकारी साखर कारखान्यानं रानवड येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याविरुद्ध दाखल केलेल्या वसुली प्रकरणात न्यायालयानं काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. या प्रकरणात मुळा साखर कारखान्याच्या वतीनं कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची नांदुर्डे येथील मालमत्ता गटक्रमांक 325 मधील क्षेत्र 2 हेक्टर 81R आणि गटक्रमांक 327 मधील क्षेत्र 9 हेक्टर 5R अशी एकूण 11 हेक्टर 86R इतकी मालमत्ता जप्त करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्याबाबत कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्यानं आपलं म्हणणं सादर केलं नाही. त्यामुळे निफाडचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश SB काळे यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता नियम 54 आदेश 21 नुसार मालमत्ता जप्त करण्यासंबंधी वॉरंट बजावण्याचा आदेश दिला आहे.